नमस्कार. चालू घडामोडी या सत्रात मी तेजल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया आजची पहिली घडामोड. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग नवी दिल्लीत फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री सॅबेस्टियन लेकुर्ण यांच्यासोबत चौथ्या भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण संवादाचे सह अध्यक्षपद भूषवत आहे. लेकुर्ण 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. वार्षिक संरक्षण संवादाचा भाग म्हणून दोनही मंत्री दहशतवाद विरोधी कृती संरक्षण संबंध डो पॅसिफिक सागरी सुरक्षा आणि भारताच्या आत्मनिर्भर भारत या धोरणाच्या अनुषंगानं औद्योगिक आणि तांत्रिक भागीदारीवर विस्तृत चर्चा करतील. फ्रेंच दूतावासाच्या निवेदनानुसार सॅबेस्टियन लेकुर्ण हे युरोप आणि इंडो पॅसिफिक मधील परिस्थितीसह समान चिंतेच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचीही भेट घेतील. 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले मंत्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतील. प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आमचे घनिष्ठ सहकार्य यावर सुद्धा चर्चा होईल. कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंत्री लेकुर्ण दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील. वळूया पुढील बातमीकडे. गोव्यामध्ये सुरू असलेल्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. या निमित्तानं पणजीजवळच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये महोत्सवाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या कार्यक्रमाला उपस्थित होते. अक्षय कुमार, आशा पारेख, आयुष्मान खुराडा आणि अन्य सिने कलाकार देखील यावेळी उपस्थित होते. या समारंभात तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना 2022 सालच्या इंडियन फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. कर्जिस्तोफ जानुसी यांनी दिग्दर्शित केलेला परफेक्ट डब्बर हा पोलिश चित्रपट यंदाच्या इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात दाखवला गेला. या समारंभात सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम अभिनेता आणि अभिनेत्री तसंच विशेष ज्युरी पुरस्कारांसह अन्य पुरस्कार प्रदान केले गेले. वळूया पुढील बातमीकडे. राज्य आणि राष्ट्रीय रोलबॉल खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पुण्याचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. एक भारत श्रेष्ठ भारत या तत्वानुसार आयोजित राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचं उद्घाटन करताना पाटील बोलत होते. ही स्पर्धा 2 टप्प्यात घेतली जाईल. मुले आणि मुली अशा दोनही गटात स्पर्धा होणार असून हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, नागालँड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिसा हे यात संघ म्हणून सहभागी होतील. सर्व संघांच्या लढती सुरू झाल्या आहेत. पुढील बातमी आहे. गेल्या वर्षी भारतातून 112 लाख टन साखरेची विक्रमी निर्यात झाल्यानंतर चालू साखर हंगामात सुद्धा भारतीय साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगली मागणी असल्याचं साखर निर्यातदार व्यापाऱ्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात साखरेचं होणारं अतिरिक्त उत्पादन लक्षात घेता साखर निर्यातीसाठी केंद्रानं मुक्त साखर निर्यात धोरणाचा अवलंब करावा अशी मागणी निर्यातदार व्यापारी संघटनेकडून करण्यात आली. केंद्र सरकारनं यात्र यापूर्वीच प्रत्येक साखर कारखान्याला साखर निर्यातीचा कोटा ठरवून देणारं धोरण जाहीर केलं असून पहिल्या टप्प्यात 60 लाख टन साखर निर्यातीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं आहे. पुढील बातमी आहे. प्रगतिशील लेखक संघाच्या वतीनं औरंगाबाद इथं 3 आणि 4 डिसेंबरला 11वं कॉम्रेड अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर सुधाकर शेंडगे यांनी औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉक्टर सूर्यभान रणसुभे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ शायर, गीतकार तथा पत्रकार हसन कबल यांच्या हस्ते होणार आहे. पुढील बातमी आहे. मराठवाड्यातलं पहिलं स्वयं अर्थसहाय्यित अभिमत विद्यापीठ असलेल्या MGM विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ औरंगाबाद इथं झाला. या सोहळ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी प्रदान करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या सुषा सावित्री मधुकर साठे यांनी ही पदवी स्वीकारली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तसंच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकुडकर हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. MGM विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, नियामक मंडळाचे सदस्य कमल किशोर कदम यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते यावेळी 534 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 9 विद्यार्थ्यांचा चान्सलर्स गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला. पुढील बातमी. स्वच्छ ऊर्जा संकल्पनेची आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी भारत 300 मेगावॅट क्षमतेच्या लहान अणुभट्ट्यांच्या उभारणीसाठी पावलं उचलत आहे असं केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं. नीती आयोग आणि अणुऊर्जा विभागाच्या वतीनं आयोजित या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. देशात नवीकरणीय ऊर्जेला चालना देण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत असून देशातल्या महत्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी खासगी क्षेत्र आणि स्टार्टअपचा शोध घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अक्षय ऊर्जा क्षेत्रात चीन, युरोप आणि संयुक्त राष्ट्राच्या नंतर भारत चौथ्या क्रमांकावर असून हे उपाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या कल्पनेशी सुसंगत आहेत. पुढील घडामोड. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लष्करी तुकड्यांमधील ऑस्ट्रा हिंद 22 या द्विपक्षीय प्रशिक्षण सरावाला राजस्थानमध्ये सुरुवात झाली. ऑस्ट्रा हिंद या मालिकेतला हा पहिला सराव असून त्यामध्ये दोनही सैन्याच्या सर्व शस्त्रास्त्रे आणि सेवादलाचा सहभाग आहे. भारतीय सैन्याचं प्रतिनिधित्व डोगरा रेजिमेंट सैन्यानं केलं. दरवर्षी अनुक्रमाने हा सराव दोनही देशात आयोजित केला जाणार असून यंदाचा सराव 11 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या पुढील घडामोड. धावपटू पीटी उषाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. येत्या 10 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी त्या अध्यक्षपदाची एकमेव उमेदवारी करतील. पीटी उषा यांनी अध्यक्षपदासाठी तर संघातल्या 14 जणांनी इतर पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. 58 वर्षीय पीटी उषानं अनेक आशियाई क्रीडा स्पर्धात सुवर्णपदक पटकावलं. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या 95 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू अध्यक्षपद भूषवणार आहे. उपाध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्यानं राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे अजय पटेल यांची निवड निश्चित झाली आहे. या पुढील बातमी. मराठवाडा साहित्य परिषदेचं 42वं साहित्य संमेलन 10 आणि 11 डिसेंबरला जालना जिल्ह्यातल्या घनसागवी इथं होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत माहिती दिली. साहित्यिक डॉक्टर शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ, संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे हे असतील असं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाच्या समारोप सत्राला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील. या पुढील बातमी. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात आयोजित 41व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा अर्थात सरस आजीविका प्रदर्शन 2022ची सांगता झाली. या प्रदर्शनानं गेल्या 14 दिवसात 6 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या व्यावसायिक उलाढालीसह आपले आधीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले. ग्रामीण भारतातल्या दुर्गम भागातल्या उत्कृष्ट हस्तकला आणि हातमाग उत्पादनं सरस आजीविका प्रदर्शन 2022 मध्ये विक्रीसाठी मांडण्यात आले. या प्रदर्शनात ग्रामीण विकास मंत्रालय, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आणि पंचायती राज संस्था यांच्या 300 अधिक कारागिरांनी सुमारे 150 स्टॉल्सद्वारे त्यांची उत्पादनं विक्रीसाठी ठेवली. या स्टॉल्समध्ये 26 राज्यातील स्वयंसहायता गटातल्या सुमारे 300 महिलांनी देशभरातल्या विविध ग्रामीण भागातल्या हस्तकला आणि हातमाग उत्पादनं तसंच नैसर्गिक खाद्यपदार्थ मांडले होते. प्रगती मैदानावरील व्यापार मेळाव्यात मोठ्या संख्येनं लोकांनी सरस आजीविका प्रदर्शनाला भेट दिली. परंपरा, कला, कारागिरी आणि संस्कृती या संकल्पनेवर केंद्रित असलेलं प्रसिद्ध असं सरस आजीविका प्रदर्शन हा सरकारी उपक्रमांपैकी एक प्रतिष्ठित असा उपक्रम आहे. हा उपक्रम सर्वोत्तम सांस्कृतिक वारसा निर्माण करतो, सोबतच राष्ट्रीय ग्रामीण महिलांच्या उद्यमशीलतेची गाथा राष्ट्रीय स्तरावरच्या व्यासपीठावरून सर्वांसमोर कथन करतो. यानंतरची घडामोड. येत्या 1 डिसेंबर रोजी भारत G20 समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारेल. या निमित्तानं अंदमान निकोबार द्वीप समूहांमधील स्वराज द्वीपावर G20च्या सदस्य देशांचे अभियान प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सदस्यांसाठी एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. G20चे शेर्पा अमिताभ कांत आणि मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रींगला यांच्यासह 40 पेक्षा जास्त प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी उपस्थित सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींसाठी विशेष माहिती सत्र आयोजित करण्यात आलं. भारताच्या अध्यक्षतेखालीची G20 परिषद सर्वसमावेशक, महत्वाकांक्षी, निर्णायक आणि कार्याभिमुख असेल या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा बाली इथं नुकत्याच झालेल्या G20 संमेलनात अमिताभ कांत यांनी पुनरुच्चार केला. वळूया क्रीडा घडामोडीकडे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान हॅमिल्टन इथला दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला. सामना सुरू झाल्यानंतर लगेच पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला.
त्यानंतर केवळ 29 षटकांचाच सामना खेळवण्याचा निर्णय झाला. न्यूझीलंड नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार शिखर धवन 3 धावांवर बाद झाला. 12 षटकं आणि 5 चेंडूत भारतीय फलंदाजांनी 1 बाद 89 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. तेव्हा शुभमन गिल 45 तर सूर्यकुमार यादव 34 धावांवर खेळत होते. पाऊस तर थांबल्यानं सामना रद्द करावा लागला. मालिकेत पहिला सामना जिंकून न्यूझीलंड 1-0 आघाडीवर आहे. मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी होईल. त्यानंतर 4 डिसेंबर पासून भारत आणि बांगलादेश संघात बांगलादेशात 3 एकदिवसीय सामन्यांची तसंच 2 कसोटी सामन्यांची मालिका होईल. यानंतरची क्रीडा बातमी. तेलंगणाच्या निशांत भुक्या आणि ओडिशाची तन्वी पात्री 34व्या अंडर 13 राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मुले आणि मुलींच्या एकेरी चॅम्पियन बनले. त्यांनी UP बॅडमिंटन अकादमीमध्ये विजय मिळवला. पुढील क्रीडा बातमी. तमिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीसन याने बंगळुरू येथील चन्नास्वामी येथे विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेश विरुद्ध 141 चेंडूत 200 धावांची खेळी करून पुरुषांच्या लिस्ट 1 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम मोडला. तमिळनाडू हा लिस्ट 1 क्रिकेटमध्ये 500 धावांचा टप्पा पार करणारा पहिला संघ बनला. वळूया अर्थविषयक बातमीकडे. नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेडच्या भागीदारीत इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जारी करून कॅनरा बँकने 117व्या स्थापना दिनानिमित्त डिजिटल बँकिंगमध्ये पाऊल ठेवले. कॅनरा बँक आता बँक गॅरंटीचा APIवर आधारित डिजिटल वर्कफ्लो ऑफर करेल, ज्यामुळे भौतिक विमा मुद्रांकन पडताळणी आणि कागदावर आधारित रेकॉर्ड देखभाल दूर होईल. यानंतरची घडामोड. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO ने म्हटले की जुलै ते सप्टेंबर 2022 या कालावधीत शहरी भागातील 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी बेरोजगारीचा दर 7.2% घसरला, जो 1 वर्षापूर्वी 9.8% होता. पुढील अर्थ बातमी. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथ नागेश्वरन यांच्या मते मजबूत देशांतर्गत आर्थिक क्रियाकलाप आणि तेल आयात बिलांमध्ये वाढ, भारताची चालू खात्यातील तूट फायनान्शियल इयर 23 साठी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 3 आणि 3.2% असण्याची अपेक्षा आहे. या पुढील बातमी. ॲक्सिस बँक भारतातील तिसरी सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक आणि फ्लिपकार्ट भारतातील घरगुती ई कॉमर्स मार्केट प्लेस यांनी सुपर एलिट क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी भागीदारी केली. फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स रिवॉर्ड प्रोग्राम स्केल करण्यासाठी आणि ग्राहकांच्या खरेदीचा अनुभव वाढवण्यासाठी हे कार्ड खरेदीधारकांना व्यापक मूल्य देईल. यानंतरची अर्थ बातमी. बँक ऑफ बडोदाने केरळमध्ये आपली पहिली मिड कॉर्पोरेट शाखा कोची येथे उघडली. देवदत्त चंद, कार्यकारी संचालक एस रेंगराजन आणि श्रीजित कोट्टाराथील झोनल हेड एर्णाकुलम यांच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन करण्यात आले. पुढील घडामोड. MSMEला रोख प्रवाह आधारित कर्ज देणे सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून वस्तू आणि सेवा कर नेटवर्कच्या खाते एकत्रित करणारा फ्रेमवर्क अंतर्गत वित्तीय माहिती प्रदाता म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. महसूल विभाग या विशिष्ट उद्देशासाठी GST यांचे नियामक असेल. वस्तू आणि सेवा कर रिटर्न्स उदाहरणार्थ फॉर्म GSTR 1 आणि फॉर्म GSTR 3B ही आर्थिक माहिती असेल. व्यवसाय विषयक बातमी. टाटा कंझ्युमर भारतातील सर्वात मोठी पॅकेज पेयजल कंपनी बिस्लेरी अंदाजे 6 ते 7 हजार कोटी रुपयांना विकत घेईल. थम्सअप, गोल्ड स्पॉट आणि लिमका या सॉफ्ट ड्रिंक ब्रँडची कोको कोलाला विक्री केल्यानंतर 3 दशकांनंतर बिस्लेरी इंटरनॅशनल ते टाटा ग्राहक उत्पादनांमध्ये निर्गुंतवणूक करण्याचे अध्यक्ष रमेश चौहान यांचे ध्येय आहे. जाणून घेऊ शिखर परिषद विषयक बातमी. बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या 22व्या मंत्री परिषदेच्या बैठकीत भारताने भाग घेतला. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र राज्यमंत्री डॉ राजकुमार रंजन सिंग यांनी केले. पुरस्कार विषयक बातमी. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने 8व्या फिक्की उच्च शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात NIIT चे अध्यक्ष आणि संस्थापक राजेंद्र सिंग पवार यांना जीवनगौरव पुरस्कार 2022 देऊन गौरवले. पवार यांना शैक्षणिक क्षेत्रात तसेच IT प्रशिक्षण उद्योगाच्या निर्मितीत त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी आणि अनुकरणीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला गेला. संरक्षण विषयक बातमी. भारत आणि इंडोनेशियाच्या विशेष दलांनी गरुड शक्ती या संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात केली. हा सराव इंडोनेशियात सांगाबुआरा ट्रेडिंग एरिया करावांग येथे सुरू आहे. गरुड शक्ती व्यायामाच्या 8व्या आवृत्तीत दोनही सैन्याच्या विशेष दलातील समज सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर भर आहे. संयुक्त सरावाचे उद्दिष्ट विशेष दलांचे कौशल्य वाढवणे हे आहे. पुढील संरक्षण विषयक बातमी. भारतीय हवाई दल 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आग्रा एअरफोर्स स्टेशनवर वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव समन्वय 2022 आयोजित करत आहे. पुढील राष्ट्रीय संरक्षण विषयक बातमी. INS बुरबुगाव हे वाजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे बांधले जाणारे प्रोजेक्ट 15-20 स्टेल्थ डिस्ट्रॉयरचे दुसरे जहाज आहे. INS बुरबुगाव 24 नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलाला देण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक बातमी. युरोपियन स्पेस एजन्सीने शारीरिक अपंगिक लोकांना अंतराळात काम करण्याची आणि राहण्याची परवानगी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून पहिले पॅरास्ट्रोनॉट असे नाव दिले. 22 राष्ट्रीय एजन्सीने सांगितले की त्यांनी ब्रिटिश पॅराऑलिम्पिक धावपटू जॉन बॅकफॉलला अंतराळवीय परीक्षणादरम्यान संभाव्य अभ्यासात भाग घेण्यासाठी नियुक्त केले, जेणेकरून अपंग लोकांना भविष्यातील मोहिमांमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक परिस्थितीचे मूल्यांकन केले जाईल. पुढील घडामोड. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी काश्मीर विद्यापीठात वार्षिक युवा महोत्सव सोनजल 2022 उद्घाटन केले. लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की वार्षिक महोत्सव हा तरुण कलाकारांसाठी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची एक उत्तम संधी आहे आणि सोनजल यांना एक भारत श्रेष्ठ भारतचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले व्यासपीठ प्रदान करते. यानंतरची घडामोड. भारताने 2023-25 या टर्मसाठी आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निशियल कमिशन उपाध्यक्ष आणि धोरणात्मक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्षपद जिंकले. श्री विमेल महेंद्रू हे भारताचे प्रतिनिधित्व करणारे IEC उपाध्यक्ष असतील. पुढील राष्ट्रीय बातमी. रेल्वे 2025-26 पर्यंत युरोप, दक्षिण अमेरिका आणि पूर्व आशियातील बाजारपेठांमध्ये वंदे भारत गाड्यांचा प्रमुख निर्यातदार बनण्याचा विचार करत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की स्लीपर कोच असलेल्या स्वदेशी गाड्यांची नवीनतम आवृत्ती याद्वारे कार्यान्वित केली जाईल. पुढील बातमी. भारताच्या केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने देशातील गरीब प्रदेशांना अधिक काम निर्देशित करण्याच्या आशेने आपली एकमेव रोजगार हमी योजना सुधारण्यासाठी एक पॅनल तयार केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य बातमी. स्मार्ट प्रकल्प हा राज्यातील कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर असेल. या प्रकल्पात विकसित होणाऱ्या लिंकेजेसमुळे शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होईल. राज्यातील कृषी क्षेत्र वातावरणीय बदलांना अनुकूल करण्याचे प्रयत्न आहेत. जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तारो कोबे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पुढील बातमी. राज्यात 26 नोव्हेंबर संविधान दिनापासून 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनापर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समता पर्वाचे आयोजन केले गेले आहे. आंतरराष्ट्रीय बातमी. भारत आणि UAEच्या मध्यवर्ती बँका व्यवहाराची किंमत कमी करण्याच्या दृष्टिकोनातून रुपया आणि दिरहममध्ये द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी चर्चा करत आहे. UAEमधील भारताचे राजदूत संजय सुधीर म्हणाले की स्थानिक चलनांमध्ये व्यापारासाठी संकल्पना पेपर भारताने सामायिक केला होता. दोनही देशांच्या केंद्रीय बँका मानक कार्यपद्धतीवर चर्चा करतील. पुढील बातमी. भारत आणि आशियाने एका संयुक्त निवेदनात इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता, सागरी सुरक्षा, नेव्हिगेशन आणि ओव्हरफ्लाईटचे स्वातंत्र्य राखणे प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांची पुष्टी केली. अणक्लोससह आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार विवादांचे शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी वचनबद्धतेची पुष्टी केली. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण चालू घडामोडींचा आढावा घेतला. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. धन्यवाद.
नमस्कार. आप सभी का स्वागत है आज के डेली करंट अफेयर अपडेट्स हिंदी भाषा में. आज का पहला अपडेट है, मणिपुर ने पूर्वोत्तर ओलंपिक खेलों में लगातार दूसरी बार 85 स्वर्ण सहित 237 पदकों के साथ शीर्ष स्थान हासिल किया. जैसा कि शिलांग में क्षेत्रीय बहुखेल आयोजन का दूसरा संस्करण संपन्न हुआ, मणिपुर ने 76 रजत और 77 कांस्य विजेते, जबकि असम 201 पदक, 81 स्वर्ण, 60 रजत और 60 कांस्य के साथ दूसरे स्थान पर रहा. अरुणाचल प्रदेश तीसरे स्थान पर रहा, जबकि मेजबान राज्य मेघालय 149 पदक, 36 स्वर्ण, 35 रजत, 78 कांस्य के साथ चौथे स्थान पर रहा, जो पहले संस्करण में 39 पदकों के साथ छठे स्थान पर रहने की तुलना में काफी बेहतर प्रदर्शन था. अगला अपडेट है, भारत ने शंघाई सहयोग संगठन की आधिकारिक वेबसाइट लॉन्च की है, क्योंकि यह 2023 में संगठन के अध्यक्ष के रूप में अगले SCO शिखर सम्मेलन की मेजबानी करेगा। भारत ने हाल ही में उज्बेकिस्तान के समरकंद में SCO की घूर्णन अध्यक्षता प्राप्त की। शंघाई सहयोग संगठन के सदस्य देशों के नेताओं ने समरकंद शहरों में राष्ट्राध्यक्षों की परिषद के बैठक में समरकंद घोषणा पर हस्ताक्षर किए। भारत सितंबर 2023 तक एक वर्ष के लिए संगठन की अध्यक्षता करेगा। अगला अपडेट है राज्य समाचार का। डोनी पोलो हवाई अड्डे अरुणाचल प्रदेश में पहली ग्रीनफील्ड सुविधा का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा किया गया था। राज्य की राजधानी ईटानगर ने लगभग 15 किलोमीटर दूर होलोंगी में स्थित हवाई अड्डा सीमावर्ती राज्य को वाणिज्यिक उड़ानों के साथ साथ हेलीकॉप्टर सेवाओं के माध्यम से अरुणाचल प्रदेश के अन्य हिस्सों के साथ अन्य भारतीय शहरों से जोड़ेगा। फरवरी 2019 को पीएम मोदी द्वारा हवाई अड्डे की आधारशिला रखी गई थी। पीएम नरेंद्र मोदी ने पूर्वोत्तर राज्य के पश्चिम कामेंग जिले में 700 मेगावाट की कामेंग जल विद्युत परियोजना को भी राष्ट्र को समर्पित किया। अगला अपडेट है खेल समाचार का। भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड BCCI ने T20 विश्व कप में भारतीय टीम के खराब प्रदर्शन के बाद चेतन शर्मा की अध्यक्षता वाली 4 सदस्यीय राष्ट्रीय चयन समिति को भंग कर दिया है। मुख्य चयनकर्ता चेतन शर्मा के अलावा चयन समिति के अन्य सदस्य सुनील जोशी, हरविंदर सिंह और देवाशीष मोहंती थे। BCCI ने सीनियर पुरुष टीम के लिए राष्ट्रीय चयनकर्ताओं के लिए नए आवेदन आमंत्रित किए और आवेदन जमा करने की अंतिम तिथि 28 नवंबर है। पांचवा अपडेट है, फेडरल बैंक ने घोषणा की है कि उसने भारी निर्माण उपकरण के संभावित खरीदारों के वित्त पोषण देने और अपने ऋण पोर्टफोलियो को बढ़ावा देने के लिए JCB इंडिया के साथ समझौता किया है। निजी क्षेत्र के ऋणदाता ने कहा कि उसने अर्थमूविंग और निर्माण उपकरण के अग्रणी निर्माता JCB इंडिया के साथ एक समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए है। व्यवस्था के तहत फेडरल बैंक निर्माण उपकरण निर्माता का पसंदीदा वित्त भागीदार है, जहां JCB के साथ ग्राहक प्रतिस्पर्धी ब्याज दरों पर ऋणदाता से ऋण प्राप्त कर सकते हैं। अगला अपडेट, विदेश मंत्रालय ने कहा कि बंडारू विल्सन बाबू वर्तमान में मेडागास्कर गणराज्य में भारतीय राजदूत के कोमोरोस संघ के अगले राजदूत के रूप में मान्यता दी गई है। 2004 बैच के भारतीय विदेश सेवा अधिकारी विल्सन बाबू ने पहले यूरेशिया डिवीजन में संयुक्त सचिव के रूप में कार्य किया था। उपराष्ट्रपति वेंकैया नायडू ने अक्टूबर 2019 में कोमोरोस का दौरा किया। यह किसी भारतीय राजनीतिक गणमान्य व्यक्ति द्वारा संघ की पहली राजकीय यात्रा थी। उपराष्ट्रपति की यात्रा के दौरान 6 समझौते ज्ञापनों पर हस्ताक्षर किए गए। अगला अपडेट, केंद्रीय जनजातीय मामलों के मंत्री अर्जुन मुंडा ने कहा कि सरकार ने तीरंदाजी कौशल का पोषण करके आदिवासी बच्चों में प्रतिभा को बढ़ावा देने के लिए देश में 100 तीरंदाजी अकादमी स्थापित करने का फैसला किया है। वह नई दिल्ली में एक समारोह में जनजातीय गौरव पुरस्कार देने के बाद एक सभा को संबोधित कर रहे थे। उन्होंने बताया कि सरकार एकलव्य आदर्श आवासीय विद्यालय की स्थापना कर रही है और प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम योजना को लागू कर रही है, जिसका उद्देश्य महत्वपूर्ण जनजातीय आबादी वाले गाँव में अंतराल को कम करना और बुनियादी ढांचा प्रदान करना है। अगला अपडेट, भारत में अपनी तरह की पहली पहल में तमिलनाडु ने बेहतर जवाबदेही के लिए हाथियों की मौत के कारणों का दस्तावेजीकरण करने के लिए तमिलनाडु एलिफेंट डेथ ऑडिट फ्रेमवर्क पेश किया। वर्तमान में जनसंख्या और हाथियों के संरक्षण से संबंधित कई प्रश्नों के लिए क्षेत्र में मृत्यु दर के कारण की पहचान करना महत्वपूर्ण है। फ्रेमवर्क पारदर्शिता में सुधार करेगा, परिणामों का आकलन करने में सभी हितधारकों की सहायता करेगा और अंततः मानकीकरण की सुविधा प्रदान करेगा और मृत्यु दर के कारणों की अधिक विश्वसनीय तुलना में सहायता करेगा। अगला अपडेट, त्रिपुरा के मुख्यमंत्री डॉक्टर माणिक साह ने कहा कि उनकी सरकार सभी केंद्रीय और राज्य प्रायोजित योजनाओं को हर दरवाजे तक पहुंचाने के लिए काम कर रही है। लोगों और सरकार के बीच एक सेतु के रूप में कार्य करने के लिए एक नया पोर्टल अमर सरकार लॉन्च किया है। मुख्यमंत्री ने अगरतला के मुक्तधारा सभाभार में अमर सरकार की शुरुआत करते हुए कहा, राज्य सरकार अमर सरकार या हर एक नागरिक की सरकार है। हमारी सरकार लोगों की उम्मीदों को पूरा करने और उनकी समस्याओं को हल करने के लिए लगातार काम कर रही है। अगला और आखिरी अपडेट, 15 जनवरी 2022 सेना दिवस पर भारतीय सेना द्वारा अनावरण की गई डिजिटल पैटर्न कॉम्बैट यूनिफॉर्म को अब इसकी अनधिकृत बिक्री और दुरुपयोग कर को रोकने के लिए बौद्धिक संपदा अधिकार के रूप में पंजीकृत किया गया। 12 लाख की मजबूत सेना ने स्वामित्व स्थापित करने के लिए नए छद्म वर्ण पैटर्न और डिजाइन के पंजीकरण की प्रक्रिया पूरी की। भारतीय सेना ने एक बयान में कहा, पंजीकरण को पैटर्न कार्यालय की आधिकारिक जनरल में अंक संख्या 42/2022 दिनांक 21 अक्टूबर 2022 के माध्यम से प्रकाशित किया गया है। दोस्तों, ये थी हमारी आज की डेली करंट अफेयर अपडेट हिंदी भाषा में। मिलते हैं अगले सत्र में। आप सभी का शुक्रिया।
नमस्कार दोस्तों, मैं तेजल आप सभी का बहुत बहुत स्वागत करती हूँ आज के डेली करंट अफेयर क्विज हिंदी भाषा में। आज के क्विज का पहला सवाल है, यूनियन बैंक ऑफ इंडिया ने सौर ऊर्जा को अपनाने के लिए MSME क्षेत्र की मदद करने के लिए किस कंपनी के साथ साझेदारी की है? सही जवाब है टाटा पावर सोलर सिस्टम्स लिमिटेड। टाटा पावर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड की पूर्ण स्वामित्व वाली सहायक कंपनी टाटा पावर सोलर सिस्टम्स लिमिटेड ने सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यमों के क्षेत्र में सौर ऊर्जा को अपनाने के लिए यूनियन बैंक ऑफ इंडिया के साथ करार किया है। अगला सवाल, कोविड-19 राहत प्रयासों के लिए किसे जयपुर फूट USA के पहले ग्लोबल ह्यूमैनिटेरियन अवार्ड से सम्मानित किया गया? सही जवाब है दानिश मंजूर भट्ट।
मूल रूप से कश्मीर घाटी के रहने वाले दानिश मंजूर भट्ट को न्यूयॉर्क में भारत के महावाणिज्य दूतावास में आयोजित एक समारोह में जयपुर फूट USA के पहले ग्लोबल ह्यूमैनिटेरियन अवार्ड से सम्मानित किया गया। भट्ट एशिया के संपादकीय निदेशक और न्यूजवीक में संपादकीय और समाचार नवाचार के वरिष्ठ उपाध्यक्ष है। अगला सवाल, किस राज्य में पूर्व IAS अधिकारी CV आनंद बोस को राज्यपाल नियुक्त किया गया था? सही जवाब पश्चिम बंगाल। केरल केडर के 1977 बैच सेवानिवृत्त भारतीय प्रशासनिक सेवा अधिकारी CV आनंद बोस को राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा पश्चिम बंगाल का राज्यपाल नियुक्त किया गया है। चौथा सवाल, किसने व्हाट्सएप इंडिया के प्रमुख के पद से इस्तीफा दे दिया है? सही जवाब है अभिजीत बोस। व्हाट्सएप इंडिया के प्रमुख अभिजीत बोस और पब्लिक पॉलिसी मेटा इंडिया के निदेशक राजीव अग्रवाल ने हाल ही में इस्तीफा दे दिया है। व्हाट्सएप के भारत प्रमुख के रूप में शामिल होने से पहले बोस पहले भुगतान फर्म EZTAP के सह संस्थापक थे। अगला सवाल, किसे भारत में सभी मेटा ब्रांडों के लिए सार्वजनिक नीति निदेशक के रूप में नियुक्त किया गया था? सही जवाब है शिवनाथ ठुकराल। कंपनी ने कहा कि व्हाट्सएप में सार्वजनिक नीति के निदेशक शिवनाथ ठुकराल को मेटा द्वारा 3 प्लेटफॉर्मों व्हाट्सएप, फेसबुक और इंस्टाग्राम पर कंपनी के सार्वजनिक नीति पहल का नेतृत्व करने के लिए नियुक्त किया गया है। अगला सवाल, किस देश के वैज्ञानिक शून्य गुरुत्वाकर्षण में प्रजनन का अध्ययन करने के लिए बंदरों को अंतरिक्ष में भेजने की योजना बना रहे हैं?
और सही जवाब है चीन। चीनी वैज्ञानिक शून्य गुरुत्वाकर्षण में प्रजनन का अध्ययन करने के लिए बंदरों को अंतरिक्ष में भेजने की योजना बना रहे हैं। प्रयोग वेंटियन ले मॉड्यूल के अंदर चीन के नए तियांगोंग अंतरिक्ष स्टेशन पर किया जाएगा। अगला सवाल, भारत में 4G सेवा शुरू करने के लिए BSNL को किस कंपनी के साथ 26,281 करोड़ रुपए के सौदे के लिए केंद्र सरकार की मंजूरी मिली है? सही जवाब है टाटा कंसल्टेंसी सर्विसेज। भारत संचार निगम लिमिटेड को टाटा कंसल्टेंसी सर्विसेज के साथ 26,281 करोड़ रुपए के सौदे के साथ आगे बढ़ने के लिए केंद्र सरकार की मंजूरी मिल गई है, जिससे भारत में 4G सेवाओं को लॉन्च करने का मार्ग प्रशस्त हो गया है। अगला सवाल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किस शहर में नादप्रभु कैंपेगौड़ा की 108 फीट ऊंची कांस्य प्रतिमा का अनावरण किया है? सही जवाब है बेंगलुरु। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बेंगलुरु शहर के संस्थापक नादप्रभु कैंपेगौड़ा की 108 फुट ऊंची की प्रतिमा का अनावरण किया है। स्टेच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी को बेंगलुरु के विकास के लिए कैंपेगौड़ा के योगदान को याद करने के लिए बनाया गया है। नौवां सवाल, किस वर्ष तक भारतीय रेलवे ने अपने नेटवर्क के 100% विद्युतीकरण का लक्ष्य रखा है?
सही जवाब है दिसंबर 2023। भारतीय रेलवे ने दिसंबर 2023 तक अपने नेटवर्क के 100% विद्युतीकरण का लक्ष्य निर्धारित किया है। इस क्षेत्र में अन्य बुनियादी ढांचे के निर्माण के साथ इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए सरकार ने पिछले 7 वर्षों में CAPEX यानी पूंजीगत व्यय को 5 गुना बढ़ा दिया है। अगला और आखिरी सवाल, सर्वश्रेष्ठ राज्य श्रेणी में किस राज्य को इंडिया अग्री बिजनेस अवार्ड 2022 प्राप्त हुआ है? सही जवाब है हरियाणा। हरियाणा को कृषि क्षेत्र में उत्कृष्ट योगदान के लिए नई दिल्ली में आयोजित एक समारोह में केंद्र सरकार द्वारा इंडिया अग्री बिजनेस बेस्ट स्टेट अवार्ड 2022 से सम्मानित किया गया है। दोस्तों, ये थी हमारी आज की डेली करंट अफेयर्स क्विज हिंदी भाषा में। मिलते हैं अगले सत्र में। आप सभी का बहुत बहुत शुक्रिया।
हेलो लिसनर्स एंड वेलकम टू डेली करंट अफेयर्स अपडेट्स 28th November 2022। दिस इज योर आरजे प्रियंका एंड विदाउट एनी फर्दर डिले वी बिगिन आवर टुडेज एपिसोड विद आवर वेरी फर्स्ट डेली अपडेट व्हिच बिलोंग्स टू द कैटेगरी ऑफ स्पोर्ट्स। मणिपुर टॉप्स द मेडल टैली इन द सेकेंड नॉर्थ ईस्ट ओलंपिक गेम्स। मणिपुर वन द नॉर्थ ईस्ट ओलंपिक गेम्स फॉर द सेकेंड टाइम इन अ रो, taking first place with 237 medals including 85 gold as the regional multi-sport event concluded in Shillong. Manipur also took home 76 silver and 77 bronze medals, while Assam finished second with 201 medals, 81 gold, 60 silver and 60 bronze. Arunachal Pradesh finished third, while the host state Meghalaya finished fourth with 149 medals, 36 gold, 35 silver and 78 bronze, a far better performance than their 6th place finish with 39 medals in the first edition. Now let's move forward to our second daily update, which belongs to the category of international. India launches official website of SCO 2023. India has launched the official website of the Shanghai Cooperation Organization, SCO, as it will host the organization's next summit in 2023 as chairman. India recently assumed the rotating presidency of the SCO in Samarkand, Uzbekistan. The Samarkand Declaration was signed by the leaders of the Shanghai Cooperation Organization, SCO, member states during the Council of Heads of State meeting in Samarkand. India will preside over the grouping for a year until September 2023. Now let's move forward to our third daily update, which belongs to the category of state. PM Modi inaugurated Arunachal's first greenfield airport, Dhoni Polo Airport. Prime Minister Narendra Modi dedicated the Dhoni Polo Airport, Arunachal Pradesh's first greenfield facility. The airport, located about 15 kilometers from the state capital Itanagar, will connect the border state with other Indian cities through commercial flights and other parts of Arunachal Pradesh through helicopter services. PM Modi laid the groundwork for the airport in February 2019. PM Narendra Modi also dedicated to the nation the 600 megawatt Kameng hydropower project in the northeastern state's West Kameng district. Now let's move forward to our fourth daily update, which belongs to the category of sports. BCCI dissolves 4-member National Selection Committee headed by Chetan Sharma. After India's lackluster performance in the T20 World Cup, the Board of Control for Cricket in India, BCCI, dissolved the 4-member National Selection Committee led by Chetan Sharma. Sunil Joshi, Harvinder Singh and Debashish Mohanty were also members of the selection committee in addition to Chief Selector Chetan Sharma. The BCCI invited fresh applications for the position of national selectors for the senior men's team and deadline to submit the applications is 28th November. Now let's move forward to our fifth daily update, which belongs to the category of agreement. Federal Bank ties up with JCB India to finance heavy equipment buyers. Federal Bank has announced a collaboration with JCB India to finance potential buyers of heavy construction equipment and expand its loan portfolio. The private sector lender announced the signing of a memorandum of understanding MOU with JCB India, a leading manufacturer of earth moving and construction equipment. Under the terms of the agreement, Federal Bank is the preferred finance partner of the construction equipment manufacturer, and JCB customers can obtain loans at competitive interest rates from the lender. Now let's move forward to our sixth daily update, which belongs to the category of appointment. Bandaru Wilson Babu named as the Ambassador of India to Comoros. According to the Ministry of External Affairs, Bandaru Wilson Babu, the current Indian Ambassador to the Republic of Madagascar, has been concurrently accredited as the next Ambassador to the Union of Comoros. Wilson Babu, an Indian Foreign Service IFS officer from the 2004 batch, previously served as the Joint Secretary in the Eurasia Division. Vice President Venkaiah Naidu visited Comoros in October 2019. It was the first state visit by an Indian political dignitary to the Union. Six MOUs were signed during the Vice President's visit. Now let's move forward to our seventh daily update, which belongs to the category of schemes and committees. Government to set up 100 academies to promote archery amongst tribal children. Union Minister for Tribal Affairs Arjun Munda announced that the government has decided to establish 100 archery academies across the country in order to foster talent among tribal children through the development of their archery skills. He was addressing a gathering after giving away Janjatiya Gaurav Puraskar at a function in New Delhi. He informed that the government is setting up Eklavya Model Residential School and implementing Pradhan Mantri Adi Adarsh Gram Yojana, which aims at mitigating gaps and providing basic infrastructure in villages with significant tribal population. Now let's move forward to our eighth daily update, which belongs to the category of state. India's first elephant death audit framework introduced by Tamil Nadu. Tamil Nadu has launched the Tamil Nadu Elephant Death Audit Framework, a first-of-its-kind initiative in India to document the causes of elephant deaths for better accountability. Presently, identifying the cause of mortality in the field remains critical for many questions related to population and conservation of elephants. The framework will increase transparency, aid all stakeholders in evaluating the results, and ultimately facilitate standardization and more credible comparisons of cause of death. Now let's move forward to our ninth daily update, which belongs to the category of state. Tripura CM Dr. Manik Saha launched Amar Sarkar portal. Dr. Manik Saha, Chief Minister of Tripura, stated that his government is working to ensure that all central and state-sponsored schemes reach every doorstep, and has launched a new portal, Amar Sarkar, to serve as a bridge between the people and the government. While launching Amar Sarkar at the Muktadhara Auditorium in Agartala, the Chief Minister said, "The state government is Amar Sarkar, or a government of every single citizen. Our government is constantly working to fulfill people's expectations and solve their problems." Now let's move forward to the 10th and last daily update for today, which belongs to the category of national. Indian Army registered IPR for combat uniform. The Indian Army's new digital pattern combat uniform, which was unveiled on January 15, 2022, Army Day, has now been registered as an intellectual property right, IPR, to prevent its unauthorized sale and misuse. The 12 lakh strong army completed the registration process for the new camouflage pattern and design in order to establish ownership. The registration has been published in the official journal of the Patent Office wide issue number on number 42/2022, dated October 21st, 2022, the Indian Army mentioned in a statement. So with this daily update, we have now come to an end of today's episode of Daily Current Affairs Updates, 28th November 2022. Please stay tuned for more learning. This is your RJ Priyanka signing off for the day. Thank you. Hello listeners, and welcome to Daily Current Affairs Quiz, 28th November 2022. This is your RJ Priyanka, and without any further delay, we begin our today's episode with our very first question. So the first question for today's quiz is, Union Bank of India has partnered with which of the following company to help the MSME sector to increase the adoption of solar power? The correct answer for the question is Tata Power Solar Systems Limited, TPSSL, a wholly owned subsidiary of Tata Power Renewable Energy Limited, has tied up with the Union Bank of India to increase the adoption of solar power in the micro, small and medium enterprises MSME sector. Now let's move forward to question number 2. For COVID-19 relief efforts, who among the following was honored with the Jaipur Foot USA's first Global Humanitarian Award? The correct answer for the question is Danish Manzoor Bhatt, originally hailing from the Kashmir Valley, was honored with Jaipur Foot USA's first Global Humanitarian Award at a ceremony held at a Consulate General of India in New York. Bhatt is the Editorial Director, Asia and Senior Vice President, Editorial and News Innovation at Newsweek. Now let's move forward to question number 3. In which of the following state the former IAS officer C.V. Anand Bose was appointed as the governor? The correct answer for the question is C.V. Anand Bose, a 1977 batch retired Indian Administrative Service IAS officer of the Kerala cadre, has been appointed as the governor of West Bengal by President Draupadi Murmu. Now let's move forward to question number 4. Who among the following has resigned as the WhatsApp India head? The correct answer for the question is WhatsApp India head Abhijit Bose and Rajiv Agarwal, Director Public Policy Meta India, have resigned recently. Bose was previously the co-founder of payments firm EasyTap before joining WhatsApp as its India head. Now let's move forward to question number 5. Who among the following was appointed as the Director of Public Policy for all Meta brands in India? The correct answer for the question is Shivnath Thukral, the Director of Public Policy at WhatsApp, has been appointed by Meta to head the public policy initiatives of the company across all the 3 platforms, WhatsApp, Facebook and Instagram, the company said. Now let's move forward to question number 6. Scientists of which of the following country is planning to send monkeys into space to study reproduction in zero gravity? The correct answer for the question is Chinese scientists are planning to send monkeys to space to study reproduction in zero gravity. The experiment will be conducted on China's new Tiangong space station inside the Wenxian lab module. Now let's move forward to question number 7. To launch 4G services in India, BSNL has received the central government's nod for its ₹26,281 crore deal with which of the following companies? The correct answer for the question is The Bharat Sanchar Nigam Limited, BSNL, has received the central government's nod to go ahead with the ₹26,281 crore deal with Tata Consultancy Services, TCS, paving its way to launch 4G services in India. Now let's move forward to question number 8. In which city the Prime Minister Narendra Modi has unveiled a 108 feet tall bronze statue of Sri Nada Prabhu Kempe Gowda? The correct answer for the question is Prime Minister Narendra Modi has unveiled the 108 foot tall statue of the Bengaluru city's founder Nada Prabhu Kempe Gowda. Called the Statue of Prosperity, it has been built to commemorate the contribution of Kempe Gowda towards the growth of Bengaluru. Now let's move forward to question number 9. By which of the following year the Indian Railways has set a target of 100% electrification of its network? The correct answer for the question is The Indian Railways has set a target of 100% electrification of its network by December 2023. To achieve this target with creation of other infrastructure in the sector, the government has increased the CapEx, capital expenditures, by fivefold in the last 7 years. Now let's move forward to question number 10. In the best state category, which of the following state has received India Agribusiness Awards 2022? The correct answer for the question is Haryana has been awarded the India Agribusiness Best State Award 2022 by the Union Government at a function organized at New Delhi for its outstanding contribution in the agricultural sector. So with this, we have now come to an end of today's episode of Daily Current Affairs Quiz, 28th November 2022. Please stay tuned for more learning. This is your RJ Priyanka signing off for the day. Thank you.